ajnu shib burweta dewan dilele kumoti muni saplo sansar chulweta tolangires tolanguri ya pokot deuc nirmita jorwe tu kannu shib asla आदारा कोणूय पूण पावता म्हज्या जिविताची सांगता कोता सांगो कांय व्हडली म्हाका खोस भोगता गोरीब माय पांयक जल्मलोलो पुता एक जाण भाव आमी वळतोता पांय आमचो आमकां तो सोडून येता माय खोस करून आमकां वाडयता आमची चोड तें पुरोंक ना कोटा देवतीचो उगडास कोत्ता आमची मरोन ती वेतो जाले आमी सापुची एक सुरे जेवणांक पासून पाचेर जाऊं काडले आमी कसले वड वडे कोणे दिल्ली कापडां घालू कूड आमचे आमी दापताले न्हिदल्यार उदक आंगार पडो दाराक नासले देखून नळे थोडी वायट नोदरेन आमकां पळयताली गरीब म्हणून आमकां ती केणटाली तुमी केन्नाच वयसरचे नात म्हणून अशें थोडी उलयताली थोडी मोगान आमकां वेंगयताली कसले गरजेक आमकां ती पावताली दीस क्रिस्तांव आमी जावून पोर्या क्रिस्तांव म्हूण वळखोंक विसोल्ली गरीब पण चोड त्यो पुरोंक ना दुखाचे दीस रोखडेच येता गरीबपण आमचे पोश करूं देव एक दयाळ मनीस धाडटा दुबाय कामाक म्हाका हाडूं म्हजें तो जिवीत बदलता नांव ते दयाळ मनशाचें माफेर यो आतां जावन आसा माफेर यो आतां हो उपकार तुजो मरो सरकार जमू ज्या उत्तलो उपकार फारीक करूंक हे जावचे ना दोतोर हांवें संवसार परतिलो विसरोंक ना उपकार तुजे माय पायचो तसोच ते थोड्या बऱ्या मनीशाचो कांतार म्हणून उगडास हो दवरता सदांच तुमचो उगडास उत्तलो कांतार म्हणून उगडास हो दवरता सदांच तुमचो उगडास उत्तलो